अधःपृष्ठीय जल सबसर्फेस वॉटर. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली भूस्तरातील सच्छिद्र जागेत असलेल्या पाण्याला अधःपृष्ठीय जल किंवा भूजल असं म्हणतात. भूपृष्ठावरील पाण्यास पृष्ठीय जल असं म्हणतात. अधःपृष्ठीय जलाचं वर्गीकरण संतृप्त क्षेत्र आणि वातन क्षेत्र असं केलं जातं. संतृप्त क्षेत्रामध्ये खडकातील सर्व रिक्त जागा पाण्यानं पूर्णपणे भरलेल्या असतात, तर वातन क्षेत्रामध्ये खडकातील काही रिक्त जागा हवेने भरलेल्या असतात. भूपृष्ठावर पडलेले पावसाचे पाणी जमिनीत झिरपते आणि दोन प्रकारांच्या खडकात म्हणजेच जलधारक आणि जलप्रतिबंधक या खडकात साठते. ज्या खडकात छिद्रे अथवा पोकळ्या असतात आणि जल साठवून ठेवण्याची अथवा वहन करण्याची क्षमता असते अशा खडकांना जलधारक खडक म्हणतात. घट्ट न झालेली वाळू, दगडगोटे अशा असलेला नदीचा गाळ आणि वालुकाश्म हे जलधारक खडक आहेत. जलधारक खडकातील पाण्याचं प्रमाण खडकांची सच्छिद्रता आणि पार्यता यावर अवलंबून असते. अधःपृष्ठीय जल पार होऊ न शकणाऱ्या अभेद्य अशा खडकांना जलप्रतिबंधक खडक असे म्हणतात. अधःपृष्ठीय जलात अनेक रासायनिक, भौतिक आणि सूक्ष्मजीवांशी निगडीत घटक असतात. त्यात क्षार हा घटक सर्वत्र आढळतो. यात सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे बायोकार्बोनेट आणि कार्बोनेट आणि सल्फेट इत्यादी विद्राव्य क्षारांचं प्रमाण जास्त तर क्लोराईड, नायट्रेट यांचं प्रमाण अल्प असतं. त्याचप्रमाणे लोह, अॅल्युमिनियम, सिलिका, बोरॉन, फ्लोराईड, सेलेनियम इत्यादी घटक अल्प प्रमाणात आढळतात. अधःपृष्ठीय जल शोधण्याच्या अनेक पद्धती आहेत. ज्या भूपृष्ठावर उंबर, बेल, निलगिरी इत्यादी वृक्ष असतात त्या वृक्षांच्या जागी अधःपृष्ठीय जल असण्याची शक्यता वर्तवली जाते. अधःपृष्ठीय जल शोधण्यासाठी भूभौतिकशास्त्रातील विद्युत रोधकता पद्धतीचा वापर केला जातो. तसंच कृत्रिम उपग्रहांद्वारे घेतलेली हवाई छायाचित्र, दूरवर्ती संवेदनाग्रहण इत्यादी तंत्रांचा वापर करून भूपृष्ठावरील प्रदेशांचे नकाशे तयार करण्यात येऊन त्यांचा वापर अधःपृष्ठीय जल शोधण्यासाठी केला जातो. अधःपृष्ठीय जल हे जलसंधारणाचे एक महत्वपूर्ण संसाधन आहे. हिमप्रदेशातील बर्फ वितळून पाण्याचा बराचसा भाग जमिनीत मुरतो. भूपृष्ठावरील जलाशय, नदी, डोह, दलदलीचे प्रदेश इत्यादीत पाणी जमिनीत मुरत राहते आणि त्यामुळे जलसाठ्यात भर पडत असते. पावसाचं पाणी जमिनीत अधिक प्रमाणात कसं मुरेल याकडे लक्ष देऊन अनेक उपाय शोधले जातात. उदाहरणार्थ, पावसाचं पाणी जमिनीवरून वाहून जाण्यास प्रतिरोध करण्यासाठी वनस्पतींची वाढ करणं, तसंच लहान मोठी धरणं बांधणं, पाझर तलाव, नाला बंडिंगची कामं करणं, त्यामुळे पावसाचं पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरल्याने अधःपृष्ठीय जलाच्या साठ्यामध्ये भर पडते. भारतातील अधःपृष्ठीय जलस्रोताचा वार्षिक पुनर्भरण साठा सुमारे 433 अब्ज घनमीटर असून उपलब्धता 399 अब्ज घनमीटर आहे. भारतात केंद्रीय अधःपृष्ठीय जलमंडळातर्फे देशातील अधःपृष्ठीय जलस्रोतांचा आढावा घेतला जातो. मंडळाच्या अहवालानुसार भारतात अधःपृष्ठीय जलस्रोतांचं वितरण आणि विकास असमान असल्याचं आढळतं. तसंच राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, पंजाब आणि हरियाणा इत्यादी राज्यात अधःपृष्ठीय जलपातळीत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचं दिसून आलं आहे. ही नोंद पंडित सुधाकर आणि मगर जयकुमार यांनी लिहिली आहे.